येशू ख्रिस्ताने वचन दिल्याप्रमाणे तो अचानक एके दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर येईल, खऱ्या विश्वासू जनांना म्हणजे त्याच्या कुटुंबाला घेण्यासाठी तो येईल। मरण पावलेल्या देवाच्या सर्व लेकरांना येशू पुन्हा जिवंत करील आणि त्यांच्या कबरा रिकाम्या राहतील आणि जिवंत असलेली देवाची लेकरे येशू बरोबर स्वर्गात जातील। आपण सर्व येशूला ढगांवर भेटू आणि सर्व काळ त्याच्याबरोबर राहू। जे अविश्वासी म्हणजे येशूवर विश्वास ठेवणारे नाहीत असे लोक न्यायदंडाचा सामना करण्यासाठी ह्या पृथ्वीवरच राहतील। येशूचे पुन्हा येणे केव्हा होईल याची नक्की वेळ आम्हाला ठाऊक नाही, परंतु आपण त्याच्या आगमनाकरिता नेहमीच तयार असले पाहिजे। आज जर येशू आला तर त्याला भेटण्यास आपण तयार आहात काय?